श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय बारावा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जय जय सद्गुरु साईनाथा। नमितो चरणी ठेवूनी माथा। निर्विकार अखंडैक स्वरूपता। शरणागता कृपा करी। सच्चिदानंदा आनंद कंदा। भवदवार्ता सौख्य निष्पंदा। अद्वैत बोधे द्वैत चंदा। मंदा चाही वारिसी। अवघाठाई पूर्ण भरले। गगन जैसे हे विस्तारिले। तेची की तव स्वरूप रे खाटले। अनुभवी भले दैवशाली। साधुंसे भावे संरक्षण। साधुंसे समूळ निर्दळण। एतदर्थची ईश्वरावतरण। संत हे विलक्षण या परते। साधु असाधु संता समान। एक मोठा एक ऊन। हे जाणे ना जयाचे मन। सम समान दाटे दीनार्थ। भवसागराचे हे अगस्ती। अज्ञानतमाचे हे गभस्ती। परमात्म्याची येथेच वस्ती। वस्तुत हे तद भिन्न। ऐशातील हा साई माझा। अवतरला काजा। मूर्तिमंत ज्ञान राजा। कैवल्य तेजाधिष्ठित। जीव मात्री अत्यंत ममता। इतरत्र अत्यंत अनासक्तता। ठाई सत्ता ठाई विरक्तता। निर्वैर समता सर्वत्र। जयान शत्रु मित्र भाव। सरिसे जया रंक नाव। ऐसा जो साई महानुभाव। ऐका प्रभाव तयाचा। संत आपुल्या पुण्य कोडी। वेसिती भक्त प्रेमाचा ओडी। न पाहती आड पर्वत दरडी। घालिती पुडी भक्तार्थ। एक अज्ञानी म्हणून नेणती। परमार्थ काय कशाशी खाती। स्त्री पुत्र धन कामी लोलंगती। बिचारी नेणती ती सोडा। ऐसी नेणती बाळी भोळी। देवतया ते कृपा कुरवाणी। देवासी विमुख देवा निराळी। अभिमान पोळी तया। वास प्रकटेल लाठी व ज्ञानाची ताठी व निष्फळ पंडितं मन्य मूढमती शुष्काभिमाने उगीच फुगती भक्तिपंथ अवहेलिती नको संगती तयांची नको वर्ण संकर बंड नको वर्णाभिमान थोतांड नवा वर्णाश्रम धर्म लंड पाखंड पंडित न वावे वेद वेदांग पारंगत ज्ञान गर्वे मदोन्मत्त भक्ति मार्गाचे आडयेत तयांची धडगत दिसेना अज्ञानी विश्वास पडिपाड करेल तो भव भय साकडे परिया शास्त्र पंडितांचे कोडे कदा नुलगडे कवणाचे संतान पायी ठेविता विश्वास अज्ञानिया अज्ञान निरास ज्ञानाभिमानियान विकल्प सायास उपजेल तयास सद्भाव असो एकदा सुदैव परिपाटी कैसी घडली विचित्र गोष्टी होती एका कर्मठाचे ललाटी अलभ्य भेटी साईची तयाचा संकल्प होता वेगळा योगा योग होता निराळा तेणेची शिर्डी चलाभ घडला दृष्टी सपडला निज गुरु ते यती सुरस कथानक जे दर्शक गुरु भक्ता नाशिक क्षेत्रस्थ कर्मठ सोवळे अग्निहोत्री उपनाम मुळे पूर्व पुण्याईच्या बळे शिर्डीस आले एकदा गाठी नसता हे बळ शिर्डीस कोणी चले चळवळ बाबां पुढे कोणी म्हणेल मी जाईना मन माने तो तेथे राहीना नाही तयाच्या हे आधीन पराधीन तो सर्वस्वी ऐसे मी म्हणता थकले किते कित्ते कांची कामना तेन तेव्हा आस्तित झाली अघटित केली साईची मुकदमा चालला चार मास झाले चार न्यायाधीश परी अखेरीस आले यश आरोपी निर्दोष सुटला एकदा पत्नीचा कैवार घेतला तो प्रकार परिसावा निमूण गावीचे वतनदार न्यायाधीशाचा कारभार सोपवी जया सरकार वजनदार जाया ही मोठी एकनिष्ठ साईच इष्ट दैवत जा सोडुनिया वतनी गा शिर्डीत दोघाही दिधलाठाव साई चरणी ठेवुनी भाव सुख स्वभाव वर्तती उठुनिया स्नान पूजन सारती कराया नित्य काकड आरती चावडी प्रतीती येत पुढे आपुली स्तोत्रे म्हणत नाना बाबांपाशीच राहात होई सूर्यास्त तो मशिदीत आणून निघालीत पडेल ती ती सेवा करीत प्रेम भरित मानसे बाईने ही आपुल्या परी करवेल ती बाबांची चाकरी करावी अति प्रेम भरी दिवस भरी मात्र कराया स्नान पान स्वयं पाक जेवण खाण अथवा रात्री कराया शयन निज स्थान सेवावे बाकी अवशेष सर्व काळ दुपार तिपार सांज सकाळ घालवी हे दाम्पत्य या दोघांची सेवा वर्णिता होईल बहु ग्रंथ विस्तरता म्हणून प्रस्तुत विषया पुरता भाग मी आता कवितो बाईसी जाणे बेलापुरी मुलगा तेथे थोडा आजारी केली पतीच्या विचारी तेथे तयारी जाण्याची पुढे नित्य प्रमाणुसार बाबांचाही घेतला विचार पडताची बाबांचा होकार घातला कानावर पतीच्या असो ऐसे निश्चितपणे ठरले बेलापूरचे जाणे पुढे पडले नानांचे म्हणणे उद्याच परतणे माघारा नानांची होते काही कारण म्हणून म्हणती तिज लागून जा परी ये परतो ना दुश्चित मन कुटुंब दुसरी जावे उठा उठे सोक्त भक्तांना एकेक आंबा घेऊन करी धरूनी दोन्ही तळहस्ताभ्यंतरी सोळूनी मौझाली आवरी भक्तांकरी मग देत आंबा लाविता ओठी रस एकदाच उतरावा पोटी जैसी भर वज्रांकुश रेखा निरीक्षण करावे मन जाहले भक्त काका साहेब दीक्षित होते तेव्हा निकट स्थित उचलून चार रंभा फळ देत बाबांचे हातात ते धवा कोणी बाबांस बाबा हे क्षेत्रस्थ शास्त्री मुळे पातले चरणी पुण्य बळे प्रसाद फळे द्या किया विनवा कोणी वान विनवा बाबांचे आलिया वीण जीवा कोणा ते काही न देती ते किंवा करती बाबान तिकडे झुंकून पाहात जणू नाही गावीचे त्या पसरल्या मुळांचे हाती बाबा ती चार केळी ठेविती बसा म्हणती परी न देती मुळांचे हाती निज हस्त आजन्म ईश्वरार्थ झिजविला काय तयासी सामुद्रिकी कर्तव्य काय अवाप्त सकळ काम सायराय सद्भक्ता माय बाप सो आहुनी बाबांची निस्पृह स्थिती सामुद्रिकार्थ उदासीन वृत्ती शास्त्री बुवा हस्त आवरिती नादटा किती बाबांचा काही वेळ स्वस्थ बैसले मंडळी समवेत वाड्यात गेले स्नान केले सोवळे ल्याले आरंभ सरले अग्निहोत्र इकडे नित्य क्रमानुसार वास वटला चमत्कार, गेरूचे बाबा काय करणार, जो तो करू लागे विचार, गेरू स्मरला आज का, बाबांची ऐसी संदिग्ध वाणी, काय अर्थ जाणावा कोणी, परियादरे साठविल्या श्रवणी, अर्थश्रेणी वो गरिती, की ते संतांचे बोल कधीही दे नसणार फोल, अर्थ भरित सदा सखोल, करवेल मोल कवणाते, आधी विचार मग उच्चार, हा तो नित्याचा व्यवहार, उच्चार मागे आचार, संत साचार आदरिती, या सर्व मान्य सिद्धांतानुसार, संत वचन कधी न निस्सार, ध्यानी धरुनी पडताळता पार, पडे वेळेवर उकलत्या, असो इकडे बाबा परतले, निशाणी शिंग वाजू लागले, बापू साहेब जोगी वहिले, वेळी सुचविले दक्षिणा की मर्ती।
झाला
अष्टभाव मनी दातला म्हणती मनीचा संशय चितला वरी भेटला निज गुरु पाहुनी बाबांची अलौकिक लीला मुळ्यांसह सर्वजन गही वरला घेरुचा अर्थ विशद झाला अनुभव
त्यागुनी निर्गुणा निरा
दुसरे दिवशी घेतले व्रत कृपाण करिता साईनाथ पाऊलन ठेवणे मशिदीत बैसले उपोषित शिर्डीत ऐसे क्रमिले दिवस तीन पुढे उगवता चौथा दिन काय घडले वर्तमान दत्तावधान परिसाते वास्तव्य जाते खानदेशात ऐसा एक अकस्मात स्नेही तयांचा पातलाते दर्शनार्थ साईच्या नऊ वर्षांनी जागली भेटी परमा ही गेले उठा उठी तयाचे पाठी मशिदीस जाताची घातला नमस्कार बाबा पुसती का डॉक्टर कोणी आला का बोला विणार आला सिका उत्तर देई मज ऐकूनी अनुताप खिन्नंतरी परिते दिवशी मध्यरात्री कृपा जाहली तयावरी परमानंद स्थितीची माधुरी निद्रे माझारी चाखिली पुढे डॉक्टर स्वग्रामा परतती तरी ती संपूर्ण स्वानंद स्थिती संपूर्ण 15 दिन अनुभविती वाढली भक्ती साई परी ऐसेची साईचे अनेक अनुभव सांगू येतील एक एक अभिनव वाढेल बहुत ग्रंथ गौरव विस्तार भया चित्ता परियेतील तात्पर्यार्थता तैसीच बोधकता आकळीजे जो जो जयाचा गुरु असावा त्याचे चिठाई दृढ विश्वास बसावा अन्यत्र कोठेही तो नसावा मनी ठसावा गुह्यार्थ हा याहुनी अन्य काही हेतु दिसेना या बाबांचे लिले आतु कोणी कसाही विचारवंतु असो परंतु अर्थ हाची कोणाची कीर्ती कितीही असो आपुले गुरुची मुळीही नसो परी स्वगुरु ठाईच विश्वास वसो हाची उपदेशो येतिला पोथी पुराण धुंडू जाता हाची उपदेश भरला तत्वता परी ऐसी खूण गाठ न पटता निष्ठा वठता वठेना नसोनी स्पष्ट ठाई ठाई इदंच नास्ति परंचना आजन्म सदैव विवंचना स्थैर्य लाभेना क्षणैक मना मुक्ताच्या वल्गना करिता ती असो पुढील अध्यायाची गोडी याहूनी आढळेल सोखडी होता भक्त चांदोरकरांचा भरवसा दृष्टांता सरीसा पटविला ऐसा केवळ दर्शन प्रताप ऐ ही कांसे लावी माप आमुष्पिक ही देई उमाप दर्शने निष्पाप करीजो करीजई योगी आसा दृष्टिपात नास्तिकांस ही पाप निर्मुक्त अस्तिकांची तई कायमात पाप परिक साक्षात्कार जो होय तयाचे दृष्टिगोचर पाप दुस्तर तरला तो ऐसी बाबांची कळा पकड बाबा तुम्हाला गी प्रेमळ म्हणून जाणते निळते सकळ होऊन निर्मळ श्रवण करा जे तेथेची प्रकटे खरा कळवळा श्रवणाचा सोहळा तेथेच हे माळन मितो साई चरणा वज्र पंजर जे अनन्य शरणा पार नाही तयांचा कवणा भवभय हरणा शक्त जे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री संत घोलप राम दर्शनम नाम द्वादशोध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।